नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. शांतताय स्थापन करपाक पर्यटनाचे व्हड योगदान आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत संवसारीक पर्यटन दिसा निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. पर्यटन लोकांक एकठांय हाडटा ही काळाची गरज आसा अशें तांणी म्हटलां. पर्यटन आनी शांतताय हो अंदूच्या संवसारीक पर्यटन दिसाचो विशय आशिल्लो. संवसारीक पर्यटन दिसा निमतान संवसारीक समाजीक अर्थिक उदरगत आनी सांस्कृतीक आदान प्रदानाचेर पर्यटनाचे खोलायेन जावपी परिणामांचो अभ्यास करपाची संद मेळटा अशें तांणी मुखार सांगले. पर्यटनातल्यान वेगवेगळ्या संस्कृताय आनी देशांमदी परस्पर सामंजस्याचे वातावरण तयार जावपाक मदत जाता अशें पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगले. ह्या वेळार उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी पर्यटन मंत्रालयाचे पर्यटन मित्र, उत्कृष्ट पर्यटन गांव सर्त अशे वेगवेगळे उपक्रम चालीक लायले. जम्मू काश्मीरात जावपी तिसऱ्या आणि निमाण्या पावण्यावेल्या तशेंच हरियाणात जावपी एकाच पावण्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा. जम्मू काश्मीरातल्या 40 मतदारसंघांनी मंगळारा 1 ऑक्टोबराक मतदान जातले. आपल्या पक्षाच्या फुडाऱ्याक टेको दिवपाक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे फुडारी रॅली आणि रोड शो करतात अशी माहिती जम्मूच्या खबराकारान दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची प्रचारसभा फाल्यां जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियमात जातली. दुसरे वटेन काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी आज रामगड आणि छम वाठारात 2 रॅलीक संबोधित करतले, जाल्यार काँग्रेसीचे फुडारी प्रियांका गांधी फाल्यां रॅलीक संबोधित करतल्यो. इतले मजगती घरमंत्री अमित शाह आज हरियाणातल्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात वेंचणूक रॅलीत उलोप करतले, जाल्यार काँग्रेस फुडारी आणि आदले मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आज कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या ठाणेसरात वेंचणूक रॅलीत उलोप करतले. संसदेच्या वेगवेगळ्या खात्यासंबंधी स्थायी समित्यो स्थापन केल्यात. संसदेच्या आर्थिक व्यवहाराविषयीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भर्तुहरी महताब आणि विदेश समितीचे अध्यक्ष म्हणून शशी थरूर हांची नेमणूक झाल्या. आदले केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग संरक्षण समितीचे अध्यक्ष जाल्यार राधामोहनदास अग्रवाल घर समितीचे अध्यक्ष असतले. सुनील तटकरे हांची पेट्रोलियम आणि सैनिक वायू समितीचे अध्यक्ष आणि श्रीरंग बाळणे हांची ऊर्जाविषयक समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांवांगडा संवाद साधतले. म्हयन्याळ्या कार्यावळीचो हो 114वो वाटो आसतलो. केंद्र सरकारान आज नवी दिल्लीत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजीस म्हळ्यार NALFD विशी सगळ्या वैजकी अधिकाऱ्यांखातीर सुधारित मार्गदर्शक तत्वां आणि प्रशिक्षण पुस्तिका जाहीर केल्या. NALFD दुयेंस आशिल्ल्या मनशाची वळख करपाक ह्या मार्गदर्शक तत्वांचो आणि प्रशिक्षण पुस्तिकेचो उपेग जातलो अशें भलायकी आणि कुटुंब कल्याण सचिव अपूर्व चंद्रा हांणी सांगले. फुडल्या वर्सा संयुक्त राष्ट्रांच्या सार्वत्रिक सभेत सरकार NALFD विशी समिती स्थापन करतले अशें तांणी मुखार सांगले. एक पेड मां के नाम मोहिमेखाला आता मेरेन देशभरात 80 कोटी झाडां लावपाचे ध्येय यशस्वीपणान साध्य केले अशी माहिती पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालयान दिल्या. ह्या महिन्याच्या 25 तारखेक मुस्तीच्या 5 दिसा आधीच ही मोख साध्य केल्या. ह्या यशात सरकारी एजन्सी, थळावो समाज आणि वेगवेगळ्या भागधारकांचे मोलादीक सहकार्य मेळ्ळे अशें मंत्रालयान सांगले. मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या फुडारपणाखाला वेंचणूक आयोगाचो पंगड 2 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसा. राज्यात जावपी विधानसभा वेंचणुकेचो नियाळ घेवपाखातीर हो पंगड वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडेन चर्चा करतलो. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारांक मंकीपॉक्स विशी लोकांमधी जागृताय निर्माण करपाखातीर जायती पावलां उबारपाक सांगला. मंत्रालयान मंकीपॉक्स जावन सादूर रावपाविशी 26 मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. तशेंच मंकीपॉक्स विशाणूच्या प्रसाराचेर बारीकसाणेन नजर दवरची अशें भलायकी मंत्रालयान सांगला. तेलंगणाचो मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी आयज हालीच जाल्ल्या बुद्धीबळ ऑलिंपियाडात भांगरा पदक जिखून इतिहासीक कामगिरी करपी बुद्धीबळ खेळगडो अर्जून आणि हरिका हांचो भोवमान करून तांकां 25 लाख रुपया इनाम जाहीर केलें. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात, उदेंत प्रदेश, बिहार, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2 दिसांत उदेंत भारत, अस्तंत भारत आणि अस्तंत हिमालयाच्या कांय वाठारांनी पाऊस चालूच उरपाची शक्यताय आसा अशें IMD म्हणला. मकाव ओपन बॅडमिंटन सर्तीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद ह्या भारतीय जोडयेन तैवानाच्या सु ई हुई आणि उई लू यू ह्या जोडयेक 21-12, 21-17 अशा सरळ सेटात मात करून उपांत्य फेरयेत पावल घातला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.